हेलो हेलो
सर नमस्कार
हाँ बोला कौन बोलता है
अमोल सावंत बोल रहे पांच प्लस गेम्स खेड़ शाहपुर हसीना सर
अच्छा बोला
तुम्ही इन्क्वायरी केली होती आमच्या प्रोजेक्ट संदर्भात हा तर त्या संदर्भात तुम्ही फोन केला होता बोलता येईल का आपण की कामात आहात
बोला
नाही म्हटलं तुम्ही म्हणाल होता जून मध्ये फोन करायला म्हणून मी जून मध्ये आता फोन केला होता
काय सध्या तर आताची परिस्थिती आर्थिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा सगळीकडून आता लॉकडाऊन झालं कामाचा बोरा झाला
ओके आपण कुठे सर्व्हिसला सर
मी प्रायव्हेट कंपनी मध्ये सर्व्हिसला आहे
ओके
झाली आमची कंपनी थ्रू म्हणजे काय असं हे नाही पण जसं पहिला जो सॅलरी मध्ये कपात व्हायला लागली असतात आणि आजच्या पिरियडला पोरांच्या शिक्षणाचा पण खर्च आहे बऱ्याच पैसे भरणं आहेत त्यामुळं हे जर लॉकडाऊन पिरियड वगैरे जर झाला नसतं एक रुटीन मध्ये गाडी असते ना तर थोडासा मी घेतला असतो पण आज मी दिवाळी पर्यंत नाही
मी एक साधारण नोव्हेंबर डिसेंबरला आपल्याला फोन करेन
माझं व्यवस्थित हे झालं की मी तुमच्याकडे स्वतः बोलून येईल
तुम्ही काय म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट साठी बघत होतात की राहण्याच्या दृष्टीने
नाही राहण्याच्या दृष्टीने आणि तसं माझ्या सणामध्ये आहे कसं आहे बाकी कुठे जाऊन राहता येत नाही आपलं सॅटरडे संडे एक एन्जॉय म्हणून आपले कुठेतरी सर आउट साईड ठिकाण असा हो म्हणून मी आपले असे इश्यू आणि
सांगायचं
बघेल मी प्रयत्न करेल पण आत्ता तरी सध्या नाही सर
काही प्रॉब्लेम नाही
ठीक आहे ओके ओके